यहेजकेल अध्याय 9। मग त्याने मला ऐकू येईसे मोठ्याने म्हटले, नगर रक्षक हो, तुम्ही सगळे आपली विध्वंसक हत्यारे हाती घेऊन इकडे या। तेव्हा पहा, उत्तरेकडील वरच्या वेशीने सहा पुरुष आपल्या हाती विध्वंसक हत्यारे घेऊन आले। त्याचमध्ये शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेला एक मनुष्य होता। त्याच्या कमरेनजीक कारकुनाची दौत होती। ते आत जाऊन पितळी वेदीजवळ उभे राहिले। करुबारूढ असलेल्या इस्रायलाच्या देवाचे तेज तेथून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले आणि कमरेनजीक कारकुनाची दौत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्यास त्याने हाक मारिली। परमेश्वर त्याला म्हणाला, नगरामधून यरुश्लेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर। मला ऐकू येईसे तो त्या बाकीच्यास म्हणाला, त्याच्या मागून नगरात जा व संहार करा, कृपादृष्टी करू नका, गय करू नका। वृद्ध तरुण व कुमारी मुले व स्त्रिया यांची निखालस कत्तल करा, पण ज्यावर चिन्ह असेल त्यास स्पर्श करू नका। माझ्या पवित्र स्थानापासून आरंभ करा। तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला। त्याने त्यास म्हटले, मंदिर भ्रष्ट करा, अंगणे वधिलेल्यांनी भरून टाका, चला निघा। तेव्हा त्यांनी जाऊन नगरात संहार चालविला। त्यांनी अशी कत्तल चालविली असता मी सुटलो। तेव्हा मी उपडा पडून ओरडून म्हणालो, हाय हाय, प्रभू परमेश्वरा, तू यरुश्लेमेवर आपल्या क्रोधाचा वर्षाव करून अवघ्या अवशिष्ट इस्रायलांचा विध्वंस करशील काय? तेव्हा तो मला म्हणाला, इस्रायल व यहूदा यांच्या घराण्याचा अधर्म अत्यंत भारी आहे। देश रक्तपाताने भरला आहे, कारण ते म्हणतात, परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे, परमेश्वर पाहत नाही। मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही। त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरीला देईन। तेव्हा पहा, कमरेनजीक कारकुनाची दौत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याने परत येऊन कळविले की तुझ्या आज्ञेप्रमाणे मी केले आहे।